नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानं नवनीत राणा यांचा खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनीत राणा अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. थोड्याच वेळात त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. याआधी उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून पक्षात होत असलेल्या निर्णयांशी सहमत नसल्यामुळे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं सांगत काँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. पक्षाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचं समर्थन करू शकत नाही. तळागाळाशी असलेला पक्षाचा संबंध पूर्णपणे तुटलेला आहे. या विषयावर मला खूप काही बोलायचं आहे, मात्र इतरांना दुखवण्याचा मानस नसल्यामुळे आपण गप्प आहोत. तरी सत्य लपवणं अयोग्य असल्यामुळे पत्राद्वारे आपली कैफियत मांडत असल्याचं सांगत त्यांनी आपण पक्ष सोडल्याचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईत आयआयटी बॉम्बे इथं कर्करोगावरील सीएआरटी सेल उपचार पद्धतीचं लोकार्पण करत आहेत. कर्करोगावरील इलाजासाठी उपयुक्त असणारी ही उपचार पद्धती बॉम्बे इन्क्युबेटेड कंपनीद्वारे विकसित करण्यात आली असून या उपचार पद्धतीला आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या एकत्रित प्रयत्नाच्या स्वरूपात विकसित करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराला बिहारमधून सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची बिहारमधल्या जमोई जिल्ह्याच्या बल्लोपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर बिहारमधली पंतप्रधानांची ही पहिली जाहीर सभा आहे. यावेळी एनडीएच्या बिहारमधील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित असतील. बिहारच्या जमुईसह बिहारच्या औरंगाबाद, गया आणि नवादा लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात येत्या 19 तारखेला मतदान होणार आहे. औषधांच्या किमतींमध्ये उल्लेखनीय वाढ झाली असल्याच्या वृत्तांचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खंडन केलं आहे. हे वृत्त चुकीचं आणि निराधार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांच्या किमती वाढल्या असल्याबाबतच्या अहवालांमध्ये 500 अधिक औषधांच्या किमती वाढल्याचं म्हटलं आहे, मात्र असे अहवाल आणि असे वृत्त पूर्णपणे खोटे, भ्रामक आणि हेतुपुरस्सर असल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे. 782 औषधांसाठी सद्यस्थितीत कमाल दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून 54 औषधींच्या किमतीत केवळ 1 पैसा इतकी वाढ करण्यात आली असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. येत्या 4 दिवसात देशाच्या पूर्व भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. उत्तरी कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा तसंच आंध्र प्रदेशमध्ये समुद्र तटांवर या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात पूर्वेकडच्या अनेक भागातल्या तापमानात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. या उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशाच्या अन्य भागांमध्येही जाणवू शकेल. दुसरीकडे देशाच्या पूर्वोत्तर भागात रविवारपर्यंत काही ठिकाणी वादळ तसंच पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम इथं गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांदरम्यान सायंकाळी 7:30 सामना होणार आहे. काल या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सनं निर्धारित 20 षटकात 7 बाद 272 अशी धावसंख्या उभारत विक्रमी कामगिरी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 17 षटकात 166 धावांवर सर्वबाद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.